नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेश सोनक आणि वाल्मिकी मिनेझीस हांनी काल सांजे पणजे शहरात स्मार्ट सिटी खाला सुरू आशिल्ल्या कामांची पळवणी केली. स्मार्ट सिटीच्या कामांक लागून शहरात प्रदूषण जायत आशिल्ल्याचो दावो करीत काय नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या. हे याचिके संबंधात न्यायाधीशांनी स्मार्ट सिटीच्या कामांची पळवणी केली. स्मार्ट सिटीचे मुखेल कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिक्स हांनी न्यायाधीशांक कामांची माहिती दिली. सांतिनेज पणजेच्या पीडब्ल्यूडी कार्यालया मुखारचो रस्तो काँक्रीटचो करपाचो आसा. हे काम पुराय जावपाक आणि 2 महिने लागतले असे मुखेल कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिक्स हांनी सांगले. सांतिनेजच्या स्टॉलिंग अपार्टमेंट झाकीज बिर्याणी ते काकुलो मॉल जंक्शन हांगाचो पीडब्ल्यूडीच्या कार्यालया मेरेनचो रस्तो येरादारी खातीर पुरायन बंद उरतलो. हे काम पुराय जावपाक 2 महिने लागतले अशी माहिती आता इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडचे अधिकारी संजीत रॉड्रिक्स हांनी दिल्या. ते प्रमाण सध्या हो रस्तो बंद करून खणपाचे काम सुरू केला. भौशीक बांधकाम कार्यालय ते विवांता जंक्शन मेरेनचो रस्तो काँक्रीटचो जातलो. येता त्या 31 मे मेरेन हे काम पुराय जातले अशी माहिती रॉड्रिक्स हांनी दिली. स्मार्ट सिटीच्या कामाक लागून पणजेत येरादारीची कोयणी जाता. मडगावच्या पॉवर हाऊस सर्कल वाठारात सोबितीकरणाचे काम हातात घेतला. हे काम 3 पावण्यांचेर जातले. पहिल्या पावण्यार काम सध्या चालू असा आणि तिसऱ्या पावण्यार येरादारी जुव्यांचे सोबितीकरण जातले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे व्हड पुतळे उभारपाचे असात. हे काम गोय साधन सुविधा महामंडळावरवी जातले अशी माहिती सूत्रांनी दिली. काल ह्या कामाची मडगावचे आमदार दिगंबर कामत हांनी पळवणी केली. त्यांच्या वांगडा नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि नगरपालिका अभियंते हजर आशिल्ले. 14 एप्रिलाक डॉ बाबासाहेब आंबेडकर हांची जयंती. त्यानिमतान डॉ बाबासाहेब आंबेडकर समितीन हांगा तात्पुरतो पुतळो उभारून ती मनोवपाची परवानगी घेतिल्ली. हो पुतळो फकत तात्पुरतो असतलो असे सांगला आणि ते खातीर ते मान्य असात असे कामत हांनी सांगले. डॉ आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हांचे पुतळे मडगावात नात. मडगाव नगरपालिकेन तो बांधपाचा थाराव पास करून ताका मान्यता दिल्या असे कामत हांनी सांगले. गोयासयत देशभरात उष्णता वाढिल्ल्यान ताचो हुलोप सध्या जाणवपाक लागला. काय राज्यांनी उष्णता 40 अंशांच्या वयर गेल्या. उष्णतेच्या ह्या ल्हारांतल्यान वाटावपा खातीर भलायकी खात्यान नागरिकां खातीर मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. शक्य असल्यार दनपारच्या वेळार सूर्याच्या किरणापासून पयस रावचे आणि सेगीत उदक पियेवचे असो सल्लो भलायकी खात्यान दिला. गोयासयत देशभरात गरमी बरीच वाढिल्ल्यान ह्या परिस्थितीत घुंवळ येवप तशेंच अशक्तपणा जाणवपाक शकता. तशेंच आंगात उदक कमी जाल्ल्यान डिहायड्रेशनाची समस्या उप्रासूंक शकता. तेन्ना आंगात उदक उणें जावचें न्हय हाची जतनाय घेवची अशें भलायकी खात्यान म्हळां. उश्णतेक लागून तकली जड जावप आनी वेदना जाणवप, तोंड सुकें पडप, ताप येवप, घुंवळ येवप, ओकारे येवप, आंग दुखप, शरीराचें तापमान चड आसूनय घाम येना, चड ताण लागप अशो समस्या उप्रासतात आणि त्रास जावपाक लागता. खर वतान राविल्ल्यान आणि उष्णतेच्या चड काळ संपर्का खातीर आंगातले उदक उणे जाता. हे टाळपा खातीर खबरदारी घेवप गरजेचे असा. उष्णतेत गरज असल्याबगर घराभायर वच्चे न्हय. वतात वच्चे पहिली तकली आणि कान व्यवस्थित कपड्यान गुठलावचे. तशेंच मोव सुती कपड्यांचो वापर करचो. चड घाम आयल्यार ओआरएस पियेवचे. घुंवळ वा मळमळ जाता असत जाल्यार सावळेक विसव घेवचो. थंड पिवपाचे उदक, लस्सी, ज्यूस, ताक आणि हेर पेया पियेवची अशी भलायकी खात्यान जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांनी म्हळां. फोणे म्हालातल्या बेतकी केरीचे रानसात संघटने वतीन शिगमो उत्सवात पारंपारीक मांडजत सादरीकरण कार्यावळीचे आयोजन केला. हे सादरीकरण आयतारा 7 एप्रिलाक दनपरा 3 वरांसावन सुरू जातले. ही कार्यावळ सावयवेरेच्या पंचायत मैदानार जातली अशी माहिती संघटनेचे सचिव दिलीप पालसरकार आणि अध्यक्ष खुशाली तळकार हांनी पत्रकार परिषदेत दिली. ह्या वेळार उपाध्यक्ष राजेश सावयकार, भांडारी उमेश नाईक आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. हे कार्यावळीचो उद्देश स्पष्ट करताना सचिव दिलीप पालसरकार हांनी सांगले, रानसात संघटना ही सामाजिक मळावयल्यो वेगवेगळ्यो समस्या सोडोवच्या खातीर तशेंच गोंयची पारंपारीक सांस्कृतीक गिरेस्तकाय तिगोवन दवरच्या खातीर 2019 स्थापन झाली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.